आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील तीन विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कायद्याअंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीतांप्रमाणेच सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. याअंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. छत्तीसगडमधील बस्तर दसरा उत्सवामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. 164 सदस्यांच्या या शिष्टमंडळात परगणा मांझी चालकी समुदाय प्रमुख बस्तर पांडुमशी संबंधित प्रसिद्ध आदिवासी युवा कलाकार आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आणि बस्तरमधील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धची ही 100 आठवड्यांची देशव्यापी लोकचळवळ मोहीम असेल. या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं जाईल. तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशानं चालवलं जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारानं वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असंही लोढा यांनी सांगितलं. देशात होणारं नवसंशोधन उच्च तंत्रज्ञान स्टार्टअप लघु आणि मध्यम उद्योग याद्वारेच भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल असं मत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित 22व्या जेआरडी टाटा स्मृती व्याख्यानामध्ये ते काल बोलत होते. ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर मेड इन इंडिया नावानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांनी स्पर्धा आणि गुणवत्ता याबाबतीत विश्वासार्हता प्राप्त करून महत्वाचं स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलली असून त्यामध्ये संशोधन विकास आणि नवोन्मेषासाठी 1,00,000 कोटींच्या निधीची तरतूद तसंच भारताचं एआय धोरण आणि सेमीकंडक्टर धोरण यांचा समावेश असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशमधील दतिया आणि गुजरातमधील मंजलपूर विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तो भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. तिन्ही जागांच्या निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहीर होणार आहेत. बिहार सरकारनं दरभंगातील रायम मधुबनी इथल्या साक्रीतील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान गंगा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशात कावड घेऊन जाणारे यात्रेकरू आणि इतर प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जपानमधील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे. अद्यापही बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. किमान 62 लोक जखमी झाले असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. 7.1 रिक्टर तीव्रतेचा हा भूकंप क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतामध्ये झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकंदर 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पूरस्थितीमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत एकंदर 4,00,000 नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. महानदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची केली कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.